उत्पत्ती प्रकरण 5 आदामाचे वंशज पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 1 ते 4 आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला, त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला. त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास उत्पन्न केले, त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले. आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेथ ठेविले. शेथ झाल्यावर आदाम 800 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 वर्षे जगला, मग तो मरण पावला. शेथ 105 वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला. अनोश झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. शेथाचे एकंदर आयुष्य 912 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. अनोश 90 वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला. केनान झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. अनोशाचे एकंदर आयुष्य 905 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. केनान 70 वर्षांचा झाल्यावर त्यास महललेल झाला. महललेल झाल्यावर केनान 840 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. केनानाचे एकंदर आयुष्य 910 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. महललेल 65 वर्षांचा झाल्यावर त्यास यारेद झाला. यारेद झाल्यावर महललेल 830 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. महललेल याचे एकंदर आयुष्य 895 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. यारेद 162 वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख झाला. हनोख झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. यारेदाचे एकंदर आयुष्य 962 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. हनोख 65 वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला. मथुशलह झाल्यावर हनोख 300 वर्षे देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोखाचे एकंदर आयुष्य 365 वर्षांचे झाले. हनोख देवाबरोबर चालला, त्यानंतर तो न होता, कारण देवाने त्याला नेले. मथुशलह 187 वर्षांचा झाल्यावर त्यास लामेख झाला. लामेख झाल्यावर मथुशलह 782 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. मथुशलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्यास मुलगा झाला. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेविले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करील. नोहा झाल्यावर लामेख 595 वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. लामेखाचे एकंदर आयुष्य 777 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे झाले.